नेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नम क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नम पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुवृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः
सर्व साधकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सर्व
आपल्या केंद्राच्या या मधल्या सुट्टीच्या काळामध्ये आपल्या माईक सिस्टीमलाही जरा सुट्टी आरामाची गरज भासली असावी. त्यात काही जणांनी आराम आणि काही जण कार्यरत आहेत हे चांगलं आहे, त्यामुळे आपलं काम चालू राहील. आज आपल्याकडे अमृता काय म्हणायचं अमृता गोळे कुलकर्णी का अमृता कुलकर्णी गोळे काय अमृता कुलकर्णी गोळे आणि निवेदिता चांबेकर गोळे अशा भगिनी आलेल्या आहेत. त्या काही अभंग सुरुवातीला म्हणतील आणि मग पुढचा कार्यक्रम होईल.
हरी हरी निवेदिता जेव्हा अमेरिकेत होती तेव्हा यूएसए केंद्राचे चांगले दिवस होते. ते सगळेजण तिला यूएसए केंद्राची गाणं कोकिळा म्हणत असत. पण इथं अमृता असल्यामुळे निवेदिताचं फार गाणं आपण कधी ऐकलं नाही.
या आजच्या छोट्याशा अभंग गायनाच्या कार्यक्रमात एकूण 5 अभंग म्हणणार आहोत आणि हे सगळे अभंग म्हणजे स्वामीजींनीच रचलेली काव्य आहेत.
जविता मकरंद नुरला शब्द केवल राहिले प्रार्थनी हृदयात भाविले प्रार्थनी हृदयात भाविले ते शुभंकर पाऊले ते शुभंकर पाऊले ते शुभंकर पाऊले।
साधन पथ क्रमित सदा जाऊदेशाकरे रुदंतरात माधवा स्मृति तुझी चराभुदे पूर्वंतरात माधवा स्मृति तुझी चराभुदे तुझाची दिव्य कर्मयोग आचरिता जो भला अर्पुनिया तुझ चरणी त्यागुनी ममता फला खंड प्यात नापवे हेची मज सिदान दे हेची मज सिदान दे स्मृति तुझी चराहु दे तत्वमसी बोधखूण दाविली सजी भरी सोहमस्मि धरुन ध्यान अमन मनी वेधी उन्मनी स जगती कुणी भूत मात्र सहज गे देव प्राप मानुनी पूजना परम विजे बोध कवच चढ़वनी तुझी अखंड प्रीति दे तुझी अखंड प्रीति दे स्मृति तुझी चराहु दे तो
पात्र होय बुद्धि अशी स्थिर सो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवळी बसो मकरंदा तव चरणी नित्य सुखे वासदे मकरंदा तव चरणी नित्य सुखे वासदे नित्य सुखे वासदे स्मृति तुझी चराहुदे साधन पथ क्रमित सदा जाऊदे यशाकडे हृदंदरात माधवा स्मृति तुझी चराहुदे स्मृति तुझी चराहुदे स्मृति तुझी चराहुदे
चित्त
चंचल शांत भावे देह बुद्धि विराम दे चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विराम दे सारुणी ममता अहंता नियत कर्मी वासदे नियत कर्मी वासदे संपूर्णे अज्ञान सारे सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी मन लागुदे सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी मन लागुदे तत्प्रचिति ध्यान समय गुरु कृपेने लाभुदे गुरु कृपेने लाभुदे संपुदे अज्ञान सारे द्वंद्व गुण कर्मात समता स्थिरमति सुख शांति दे द्वंद्व गुण कर्मात समता स्थिरमति सुख शांति दे प्रार्थितो मकरंद चरणी हे चिमगदादान दे प्रार्थितो मकरंद चरणी हे चिमगदादान दे हे चिमगला दान दे संपुदे अज्ञान सारे ज्ञान भास्वत उजऊ दे जीव पणिची फिटुनी भ्रांति शिवस्वरूपी रमवुदे शिवस्वरूपी रमवुदे संपुदे अज्ञान सारे गुरुपदी रमणे हे चुजणे गुरुपदी रमणे हे चुजणे गुरु काजी तन मन हे झिझणे गुरुपदी रमणे हे चिजणे गुरुपदी रमणे हे चिजणे प्रेम भरित दृष्टि सुमनोहर अंतरनिवी जी करुणा कर सुखामृताची
दृष्टि निरंतर बोधर जगते सहज पड़े गुरु पदी रमणे चीजे स्वधर्म गुण कर्मांचा सुमनी पूजित ईश्वर भाव बाहुनी अहम नमत्वा परते सारुनी निज रूपाते ओखणे गुरुपदी रमणे चिजणे भाव भक्तीचा निर्झर विरत तना मनातून झुळझुळवाहत अंतरी संतत प्रेम पाझरत एकत्वाने समरसणे गुरुपदी रमणे हे चिजणे दयावरुण माधव गुरुराया कृपावर्षवित निववीरदया मकरंदाची निरसित माया फेडित आरती शांत विणे गुरुपदी रमणे हे चिजणे गुरु काजी तन मन हे झिजणे गुरुपदी रमणे हे चिजणे गुरुपदी रमणे हे चिजणे गुरुपदी रमणे हे चिजणे ಚಾರಮೇನಿ ಗೇಲು ಪುಣ್ಯ ಪಾವುನಿ ಧನ್ಯ ಝಾಲು ಸೋಹಮಸ್ಮಿ ಬೋಧ ಗುಣಿ ಧ್ಯಾನ ರಂಗೀ ರಂಗವೀಲೆ ಸಾಕ್ಷಿ ಭಾವ ಶೂನ್ಯ ಲಂಘುನಿ ಉನ್ಮನಿ ಸುಖ ದೇವಕೇಲೆ ಚಿತ್ಸುಖಾಚಾ ಅನುಭವಂತಿ ಪೂರ್ಣತೇಶಿ ಜಡೇನಿ ಗೇಲು ಪುಣ್ಯ ಪಾವುನಿ ಧನ್ಯ ಝಾಲು ಸಂಗ ಫಲ ಪ್ರಾಗುನಿ ಮಮತಾ ನಿಯತ ಕರ್ಮಿ ಚಾಯದ ವೀಲೆ ದ್ವಂದ್ವ ಮೋಹಾತೀತ ಮನ ಶುಭ ಸಮತ್ವ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲೆ ಪರಮ ಪುರುಷ ಜಾನುನೀ ನಿಜ ಪದಾಸಿ ಮೇನಿ ಗೇಲು ಪುಣ್ಯ ಪಾವುನಿ ಧನ್ಯ ಝಾಲು ಪೂರ್ಣತಾ ಮಕರಂದಲೇವುನಿ ಶ್ರೀ ಗುರು ಕಾರ್ಯಾರ್ಥ ಲಾಗೆ ಆಣಿಕಾತ ಮಾರ್ಗದಾವಿತ ದಿವ್ಯತ ಮಂತ್ರ ಸಾಂಗೆ ಗುರು ಕೃಪೆ ಗಂಧ ಚಂದನಿ ಉಧೈತಾನಾ ತೃಪ್ತ ಝಾಲು ಶ್ರೀ ಗುರುಂಚಾ ಪ್ರೇಮ ಸ್ಪರ್ಶನಿ ಪುಣ್ಯ ಪಾವುನಿ ಧನ್ಯ ಝಾಲು ಪುಣ್ಯ ಪಾವುನಿ ಧನ್ಯ ಝಾಲು
ಹರಿ ಹರಿ ಫಾರ ಸುಂದರ ಮಂಟ್ಲೆ ಹರಿ 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 ಹೇ ಐಕ್ತಾನಾ ವಿಶ್ವಾಸ ಬಸತ್ ನೈ ಕಿ ಹೇ ಮೀ ಕೇಳಿ इतका रंगून गेलो ते ऐकताना मला असं वाटतं की अशी सहज घडणारी कृती ही आपण केलेलीच नसते तेव्हाही तसंच वाटलं पण हे परत परत ऐकताना देखील वाटतं की हे कसं काय झालं कोण जाणे परमपूजनीय स्वामीजी स्तोत्र आरती अभंग भजन म्हणत असताना डोळे मिटले म्हणजे डोळे मिटून म्हणायला लागले की भ्रुकुटी मध्यावर लक्ष केंद्रित होते, निर्विचारता प्राप्त होते. एकीकडे म्हणणे चालू असते, स्तोत्र आरती अभंग भजन याच्या अर्थाशी समरसून काही क्षण हे सर्व थांबून एकरूपत्व जाणवते. अशा वेळी जबरदस्तीने म्हणण्यावर लक्ष ठेवावे की ते एकरूपत्व अनुभवून परत खाली येऊन उरलेले पठण पूर्ण करावे असा प्रश्न आहे. मला असं वाटतं की ही चांगली अनुभूती आहे की आपल्या इथं नक्की कोणाकोणाला आणखी कोणाकोणाला येत असणार. जो ध्यानमार्गी साधक आहे तो साधक हा त्याचा चिदाकाशाकडचा प्रवास हा सुनिश्चित असतो वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या प्रसंगी. त्यामुळे आरती करताना ते होणं शक्य आहे, स्तोत्र म्हणताना किंवा ऐकताना ते म्हणणं शक्य आहे, ते होणं शक्य आहे. अभंग ऐकताना जेव्हा नेमक्या वेळा येतात तेव्हा आपल्याही चित्तवृत्ती प्राणासकट श्वासासकट चिदाकाशामध्ये जाऊन स्थिर होणं हे शक्य आहे. प्रवचन ऐकताना देखील असं होतं. मला अनेक वेळेला स्वामीजींचं प्रवचन ऐकताना असा अनुभव येत असे की एकीकडे प्रवचन ऐकतो आहे पण दुसऱ्या बाजूला ध्यानही लागलेलं आहे आणि मध्येच इतकं उत्तम ध्यान लागलेलं आहे की बाहेर प्रवचन चालण्याची केवळ एक खूण लक्षात येते आहे, बाकी त्याचा अर्थ देखील समजत नाहीये. पण पूर्णपणाने आपल्या स्वरूपाशी तदाकार झालेले आहोत. हे काही क्षण होतं, तिथून खाली आल्यावर परत प्रवचनांचे शब्द ऐकू आले आणि त्याच्यातला नेमका विषय ध्यानासारखा जर चाललेला असेल तर थोड्यांनी परत तसंच होतं. अशी अनेक आवर्तनं उत्तम ध्यानाची ही श्रवण करताना होऊ शकतात, स्तोत्र ऐकताना होऊ शकतात, अभंग ऐकताना होऊ शकतात. या सुट्टीच्या काळामध्ये मी पावसला गेलो होतो, तिथं समाधीची पूजा करण्याची संधी भाग्य मला मिळालं. तर एकीकडे पवमान चालू होतं आणि लक्ष समाधीवर होतं, हात जोडून बसायला सांगितलेलं होतं, पण थोड्या वेळाने सहज डोळे मिटले गेले आणि उत्तम ध्यान लागलं. ध्यानाला बसणं हा उद्देश नव्हता, पण डोळे मिटले गेले की चित्तवृत्ती प्राणासकट ऊर्ध्वगामी होणं हा साधकाचा, रोज नियमित ध्यान करणाऱ्या साधकाचा खरंच अनुभव आहे. असं असल्यामुळं चित्तवृत्ती ऊर्ध्वगामी होतात, प्राण देखील वर जाऊन थांबतात, काही काळ उन्मनी स्थिती म्हणजे एकरूपता होऊन जाते, देहबुद्धीचाही विसर पडण्याची शक्यता, देहाचा विसर पडण्याची शक्यता असते. केवळ जाणीव स्वरूप असं काही आहे, आनंदानी भरलेलं, सुखानी भरलेलं तेवढंच शिल्लक राहतं. अशा वेळेला जबरदस्तीनी आणू म्हटलं तरी देखील मनाला परत त्या विषयावर आणता येत नाही. पण समाधी ही वृत्ती असल्यामुळं वृत्ती जशी येते जाते तसं समाधी स्थिती देखील थोड्या वेळाने उतरते, उत्तम ध्यानाची स्थिती देखील थोड्या वेळाने उतरते. ती खटपट करून लगेच ओढून आणायला पाहिजे असं नाही, ती आपली आपण खाली येते आणि आपली आपण खाली येणं आणि तशी आल्यानंतर अत्यंत समाधान झालेलं असेल आणि परत तसं करावंसं वाटलं नाही, व्हावंसं वाटलं नाही किंवा सहज चित्तवृत्ती वर गेल्या नाहीत, तर खटाटोप करून परत तो अनुभव आणण्याचा प्रयत्न करू नये. हेही त्याच्यामध्ये एक आहेच, पण असं होणं हे खूप चांगलं. कधी कधी काही साधकांना प्रवचन ऐकताना चांगल्या ध्यानाचा अनुभव येतो आणि मग प्रत्येक वेळेला तो अनुभव घेण्यासाठी प्रवचन ऐकताना डोळे मिटून भुवयावर आणि वृथा खटाटोप असं होण्याचीही शक्यता असते. तसं मुळीच करू नये. सहज घडेल ते मान्य आहे. एरवी आपण श्रवणाला बसलेले आहोत, एरवी आपण ऐकण्यासाठी बसलेले आहोत. कधी कधी स्तोत्र आरती अभंग याच्या अर्थाशी देखील आपण समरस होतो. अर्थाशी समरस होण्याची सवय लावावी. ऐकताना नुसतं ऐकायच्याऐवजी जर अर्थाशी समरस होऊन ऐकण्याचा प्रयत्न केला अशी सवय जर असेल तर ते खूप हितकारक ठरतं. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी असं ऐकतो आहे तर सूर कसे चाललेत, किती चांगली तान घेतलेली आहे, आवाज किती चांगला आहे, याच्या जरा पलीकडे जावं तर सद्गुरूंसारखा पाठीराखा मलाही मिळालेला आहे. त्यांचा पाठिंबा मला आहे. आता इतर कोणाचा पाठिंबा आहे नाही याचा लेखाजोखा करण्याची काय गरज आहे, असा खराखुरा मान भाव अर्थ आपल्या मनामध्ये आणावा, अर्थासहित ऐकावं. बऱ्याच वेळेला अर्थासहित अर्थ आपल्याला अस्पष्टपणाने समजत जातो, खूप स्पष्टपणाने नाही, पण अर्थासहित ऐकावं. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाही भव हा तारी दातारा, आपण प्रार्थना करतो आहोत पांडुरंगाला, विठोबाला. आणि कल्पना करा की या भवसागरात आपल्याला पलीकडे विठोबा घेऊन जातो आहे. धरून या बाही, आपली बाही धरलेली आहे, आपला हात धरलेला आहे, बाहू धरलेला आहे, सगळं तोच करतो आहे. आपलं चित्त त्याच्या पायी लावणं ही किमया तोच करतो आहे आणि आपल्याला तारूनही नेतो आहे. याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, खरंच आपली जात फेकून द्यावी ऐकत असताना, हरपून जावी, आपला देहच हरपून जावा ज्या देहाला जात लागलेली आहे. मध्ये मी कुठेतरी वाचलं की जी जात नाही ती जात, अश्लेष करायच्याऐवजी आपण आपली जात घालून टाकावी. नको, देहच गेला जात ही गेली, माझं कोणही गेलं, आता मी कुठल्या कुळाचा नाही. कारण परमात्मा कुठल्या कुळाचा नाही, तो कुलरहित आहे, तो स्वयंसिद्ध आहे. माझंही जाती कुळ हरपून गेलं, आता श्रीरंगाशिवाय सद्गुरूंशिवाय मी काही जाणत नाही, काही नाही जाणत. गोपी म्हणते आहे, गवळण आहे, घरी केवढा जाच असताना गोपीची ही भावना आहे, तिचं प्रेम आहे. अशा प्रकारे अभंग ऐकताना देखील त्या अभंगाच्या अर्थाशी समरस होऊन जावं. मी खूप वेळेला कल्पना करतो, कधी कधी राहतो तेव्हा माझी चूक घडते. केवलम करुणाकारम असं म्हटल्यानंतर केवळ करुणाकार असलेले स्वरूपानंद आठवायचा प्रयत्न करतो. आपण रोज स्तोत्र म्हणतो, केवळ करुणा, करुणेने आकार धारण केलेला आहे असे. आपण पाहतो रोज फोटो पाहतो, रोज नमस्कार करतो, मग नमस्कार करताना देखील करुणेने आकार धारण केला आहे असे स्वरूपानंद आपल्याला दिसू लागतील जर तसा भाव आपण ठेवला तर. कैवल्यानंददायक, कैवल्याचा आनंद देणारे असे केवळ करुणाकर असे आहेत. अशा प्रकारे खरंच प्रत्येक स्तोत्र म्हणत असताना भावाशी भावासकट म्हणण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न करण्यासाठी आधी त्या स्तोत्राचे अर्थ देखील आपल्याला नीट समजावेत, समजून घ्यावेत, आणि म्हणत असताना थोडक्यात त्या त्या भावाशी समरस होत पुढे पुढे जात राहू. ज्ञानेशांघ्री सरोज लुब्ध मधुप, श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कमलपदांशी लुब्ध होऊन राहिलेला भ्रमर म्हणजे स्वामी माधवनाथ. स्वामी स्वरूपांकिता, जे स्वरूपानंदांचे अंकित आहेत आपल्या डोळ्यासमोर यावं हे सगळं आलं तर किती चांगलं होईल. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराजांच्या आवाजात ऐकावं म्हणजे अशी कल्पना करावी की ज्ञानेश्वर महाराज आपल्या कानात सांगतात. आपण म्हणतानाही ही कल्पना करता येऊ शकते. ऐकताना कोणाचाही आवाज असो, कोणत्याही महाराजांचा आवाज असो, पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत असं वाटावं. असो नि संसारी जिव्हे वेगू करी, असं कोण आपल्याला उपदेश करणार आहे? ज्ञानेश्वर महाराज करतायत. संसारात राहा, संसार सोडू नकोस, पण संसारात राहून जिव्हेला जरा याचाही आवेग आण. आणि हे वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की वेदशास्त्र बाहू उभारून हेच सांगताहेत, असं जरा डोळ्यासमोर आणावं. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, कधी कधी क्षणभर उभा म्हणजे ध्यानातली उन्मनी आठवावी, कधी कधी क्षणभर उभा म्हणजे पंढरीचं दर्शन आठवावं, कधी क्षणभर उभा म्हणजे गुरुपौर्णिमेला आपण नमस्कार करतो ते आठवावं. क्षणभर उभं राहून तेने मुक्ती चारी साधी आल्या, सगळ्या मुक्ती त्याच्यामध्ये आल्या. सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता, या सगळ्या मुक्ती जर असा क्षणभर उभा राहिला तर मग त्या मुक्ती साधल्या तेने मुक्तीचारी साधी येल्या म्हणजे साधतील नाही तर प्राप्तच केल्या, तर आपणही प्राप्त केल्या अशा भावानी आपण म्हणावं, ऐकावं. ही खूप चांगली सवय आहे असं मला म्हणायचंय. ही सवय लावून घ्यावी. आणि असं करत असताना जर सहज ध्यान लागलं तर लागू देत, नाही लागलं तर आपलं जे चित्त असतं त्याचा कठीणपणा जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं स्मरण करताना तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे असं म्हटलेलं आहे. ध्यानाच्या आधी सद्गुरूंचं स्मरण करत असताना सबाह्य सात्विक वृत्तीने तो भरून जातो. जव काठिण्य विरय अहम भावाचे, अहंकाराचं काठिण्य नाहीतर अहंकाराचं फार काठिण्य असतं. आपण कुठेतरी ऑफिसर असतो केवढं काठिण्य असतं, आपल्या पोझिशनचं काठिण्य काय विलक्षण असतं, आपल्या यशाचं काठिण्य असतं, आपल्या विद्वत्तेचं काठिण्य असतं, आपल्या मनाला आलेलं, आपल्या सत्तेचं काठिण्य आपल्या मनाला येतं. मी असं मध्ये कधीतरी पेपरमध्ये वाचलं तर की एका मंत्र्याच्या मुलाची गाडी कोणी पोलिसांनी अडवली, त्याला काय माहिती गाडी मंत्र्याच्या मुलाची आहे, त्याने अडवली, त्याने काच खाली करून त्याच्या एक तोंडात मारली. कोणाची गाडी अडवतोस म्हणून किती काठिण्य असेल, अहंकाराचं काठिण्य किती असेल. बरं तो मंत्रीही नाहीये, मंत्र्याचा मुलगा आहे. आपल्या संपत्तीचं काठिण्य येतं, हे सगळं काठिण्य सद्गुरूंचं स्मरण केल्याबरोबर विरून जातं. जवळ काठिण्य विरे अहंभावाचे, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. स्मरण केल्यानंतर इंद्रियांची कसमस, हे करू की ते करू की ते पाहू का ते खाऊ का तिथं जाऊ का इथं येऊ. परवा कोणीतरी खूप गप्पा मारताना, तर आता फक्त पूर्वेकडचे काही देश राहिलेत असं सांगत होते. मला फार कीव येते असं जेव्हा लोक बोलतात. अगदी भारतातल्या भारतात जरी म्हटलं तरी भूतान राहिला आहे, भारतात नाहीये पण सहज जाता येतं म्हणून. ही 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 अहंता आहे. सहज जावं, सहज यावं, सहजची आलो सहजची जातो, राहुनी जनी विजनी, असं इथं सांगितलं जातं. इथं असं व्हायचा प्रयत्न केला जातो, जावा असं अपेक्षित आहे. आणि तुम्ही काय बोलताय, हे काठिण्य चांगलं नाही, हे विषय देखील भ्रमित करणार, आपलं आयुष्य निघून जातं हे सगळं करता करता. मृत्यूची वेळ येते तेव्हा काय आठवतं? काही आठवत नाही. वैद्य काका आपल्या इथं आता समोर आहेत, ते मला सांगत होते त्यांना हार्ट अटॅक आला. समजलं हार्ट अटॅक आहे आणि दीनानाथ हॉस्पिटल दीनानाथलाच ना ऍडमिट त्यांना केलं. लगेच उपचार झाले पण तेवढ्या वेळात कशाचीच आठवण नाही म्हणाले. काहीच नाही, काही नाही. म्हणजे आपण आता याला तोंड देत आहोत, आपण आहोत, याच्याखेरीज कोणतीच आठवण नाही. म्हणजे लक्षपूर्वक ऐका, तेव्हा पत्नीची आठवण नाही, मुलांची आठवण नाही, विषयांची तर दूरच. आपलं सर्व्हायव्हल जे आहे, आपण आपण असणं गरजेचं आहे एवढंच फक्त लक्षात येत होतं. स्वामीजींना यमदर्शन झालं असं त्यांच्या चरित्रामध्ये आहे. सरलाताईंनी घरी आल्यावर विचारलं की तुम्ही त्यांना म्हणालात की मी तयार आहे तुला न्यायला आलोय असं म्हटल्यानंतर, तर तेव्हा तुम्हाला माझी आठवण आली नाही का? तर स्वामीजींनी असंच उत्तर दिलं. स्वामीजी म्हणाले मला कशाची आठवण आली नाही. आणि तेच खरं आहे. सगळं म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण, अहंकार देखील स्वरूपात विलीन होतो. त्यावेळेला केवळ जाणीव शिल्लक राहते, सगळं आत ओढलं जातं आणि तीच खरी असते. मग तेच आपण आधीच का नको शिकून घ्यायला ध्यानात, त्या जाणीवेत राहायला. विषयांचा विसर, इंद्रियांची कसमस आणि मनाची घडी घडे हृदया माझी, मन देखील घडी केल्यासारखं. तुम्हाला माहिती आहे की एखादं वस्त्र किती असं लांब असतं, दुकानदार जेव्हा दाखवतो 9 आर म्हणजे किती मोठं आहे, पण ते घडी केल्यावर असं एवढंच होतं. लहानपणी आम्हाला शिकवलं जात होतं की भारत कसा समृद्ध होता तेव्हा ढाक्यात मलमल तयार व्हायची आणि त्या मलमलीचं कापड एका काड्यापेटीत बसेल इतकी छोटी घडी व्हायची. थोडा अतिरेक असेल काडेपेटी, पण अगदी छोटी घडी होत असेल किंवा असेलही तसं काही माहीत नाही. इतकी फाईन जर करत असतील तर त्या काळी. म्हणून मोठं वस्त्र जसं आवरावं तसं मन सगळं आवरलं जातं. जावं सद्गुरूंचं स्मरण झाल्याबरोबर, म्हणजे जर भावपूर्ण म्हणायची, भावपूर्ण ऐकायची, ऐकत असताना भाव डोळ्यासमोर आणायची जर सवय असेल, तर ध्यानकाळी सद्गुरूंचं स्मरण झाल्यावर काय घडतं असं ज्ञानेश्वर सांगतायत. आपलंही कसं घडेल? ध्यानात त्रास होणार नाही मन आवरण्याचा, आधीच आवरून घडी करून ठेवून दिलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण मनाचं उन्मन होईपर्यंत तुम्ही जे काही दीड तास बसणार आहात तर इतका घालवायला वेळ नाहीये, ते मन सहज ऊर्ध्वगामी होऊन एकरूपता साधेल. असे जे प्रसंग आहेत अमन धक्क्यांनी असं आपण म्हणू, स्तोत्र म्हणत असताना, ऐकत असताना, अभंग ऐकत असताना, हे देखील सहज घडलं असं वाटतं, ते तुमच्या पूर्वीच्या सफल किंवा असफल अशा प्रयत्नांचा परिणाम असतो. जे प्रयत्न असफल झाले असं वाटतं ते अचानक कामाला येतात अशा वेळेला, जेव्हा भाव निर्माण होतो तेव्हा. म्हणून प्रयत्न करत राहावं, भाव धरत राहावं, अभ्यास करत राहावा, हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि अशा वेळेला जबरदस्तीने जे काही चाललेलं आहे, हे चांगलं एकत्र येत असलेलं मन, तर ते काढून आपण आता काही झालं तरी असं नको करायला, आपण स्तोत्र आहे तेच म्हणत राहू असं मुळीच करू नये. मान द्यावा त्या भावनेला, काही क्षण एकाग्रता अनुभवावी, पण लक्षात घ्यावं की थोड्या वेळाने जेव्हा हालचाल सुरू होते, मनात विचार उठायला लागतात, याचा अर्थच आपण थोडे खाली येतो, तेव्हा परत भावपूर्ण स्तोत्र म्हणावं. परत काही करून आता हे बसलेलं आहे ते तसंच टिकवायचं असंही करायची गरज नाही, कारण हे सहज कृपेनी, सद्गुरु कृपेनी, ईश्वराच्या कृपेनी लाभलेलं ध्यान आहे. ते झालं की मग आपण श्रवणाला बसलेले आहोत तसं श्रवण करावं. त्या श्रवणाच्या मध्ये परत जर सहज तसं झालं तर जरूर होऊ देत. मुद्दाम ओढून ताणून मात्र नंतर काही करू नये. आपण श्रवणाला बसलेले असू तर श्रवण करावं, स्तोत्र म्हणायला बसलेले असू तर स्तोत्र म्हणावं, अभंग ऐकायला बसलेले असू तर एवढं ध्यानातून खाली आलं की परत अभंग ऐकावा. मग परत वृथा खटाटोप करू नये की आता तसंच परत व्हावं, कारण ते सहज झालेलं असतं. ऐकता ऐकता न जाणो, काही सांगता येत नाही, परत तसं सहज होईल. जे सहज होईल ते चांगलं असं मी म्हणेन. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.